भगवंताचे सेवेमध्ये आपण गुंतवला, आपण खर्च केला, म्हणजे आजचा हा दिवस यशस्वी. पैसे तर काय कमावले नाहीत, कमाई दमडीची नाही. उत्तम श्लोक वार्ता या, उत्तम श्लोक भगवंताची वार्ता कथा, यामध्ये जो आपला वेळ खर्च करतो अशा व्यक्तीवरती काळाचा परिणाम नाही होत. काळ काळ आहे ना, काळ भगवंत काळ बनून येतात. म्हणजे उत्तम श्लोकाची भगवंताची वार्ता कथा श्रवण कीर्तन करतात, त्यांच्यावरती काळाचा प्रभाव नाही. जसं पण कधी उदाहरण ऐकलं असेल यापूर्वी, जर आपण मध्य काय म्हण मध्यान काळ म्हणजे दुपारचे 12 वाजता पुणे विमानतळात उड्डाण केलं आणि आपण पश्चिमेच्या दिशेनं 1000 मैल की किलोमीटर माहिती नाही अशा वेगानं आपण जर जात राहिलो तर काय अनुभव येईल कोण सांगू शकत. या पृथ्वीचा काय म्हणतो परीघ म्हणू की काय म्हणू, परीघ की काय, हा 25,000 मैल की किलोमीटर कोणाला माहिती, समजा 25,000 मैल आहे, आपण 1000 किलोमीटर प्रति घंटा थोडस जास्त 1000 थोडं काही वरती 50 मैल जात राहिलो तर सूर्य नेहमीच आपल्या डोक्यावरती असेल. जसा इथं होता उड्डाण केलं त्यावेळी मध्यान होती, आपण एका तासानंतरही सूर्य वरती आहे, आणखी दुसऱ्या तासानंतर आणि प्रत्येक 24 तास कोणता अनुभव, मध्यान सर्व प्रकाश, अंधाराचं दर्शनही नाही, रात्रीमध्ये प्रवेशच होणार नाही आपला जर आपण अशा वेगानं जात राहिलो तर. त्याचप्रकारे कृष्ण सूर्य सम, कृष्ण कसा आहे, कृष्ण सूर्यासारखा, किंवा आपण ही या सूर्याचं चंद्राचं कृष्णचंद्राचं रामचंद्राचं जर कीर्तन करत राहिलो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, तो चंद्र कृष्ण कृष्ण चंद्र राम चंद्र कृष्ण सूर्य सम, तो सूर्य आपल्याला नेहमीच प्रकाश देत राहील आणि आपण नेहमीचेच अंधारातून मुक्त होऊ. जर आपण असं कीर्तनीय सदा हरी करत राहिलो, भगवंताला या गोष्टी आवडतात. भगवंताला असे आपण एकत्र होतो त्यावेळी भगवंत फार प्रसन्न होतात. आपला कामधंदा थांबला किंवा काय झाला त्याची भगवंताला काळजी नाही, पण भगवंत प्रसन्न. तुम्ही एकत्र येतात, कीर्तन करत आहात, या गोष्टीमध्ये भगवंताला फारच आनंद. भगवंताला आवडत नाही की ज्यावेळी लोक आपापल्या कामधंद्यामध्ये व्यस्त आहेत. कृष्ण दुःखी होतात, नाराज होतात, पण ते सर्व कामधंदे सोडून ज्यावेळी माणसं एकत्रित येऊन कीर्तन करतात त्यावेळी भगवंत प्रसन्न. आणि मग भगवंत काळजी घेतात, अशा भक्तांची काळजी घेतात. योगक्षेम वहामी, आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या मी भागवेन असं भगवंत म्हणतात. तेव्हा ही एक गोष्ट, भगवंत ज्यावेळी लहान होते, लहानच नव्हे आत्ताच जन्माला आले भगवंत, त्यानंतर मग यशोदा गोकुळामध्ये उठी उठी गोपाळा नंतर करू लागली. अलीकडेच मी ऐकलंय एक गोष्ट, गोष्ट नाही तशी, छोटीशी भाव म्हणू शकतो. वसुदेव जळी कृष्णाला घेऊन जात होते मथुरेहून. कुठे घेऊन जात असणार? गोकुळला. एका छंदाचा, छंदाची चर्चा चालू होती. छंद वेगवेगळे छंद आहे ना, छंद अनुष्टुप छंद वगैरे, त्रिष्टुप छंद, वसंत तिलक छंद, शार्दुल विक्रीडित छंद, वसंत तिलक छंद, असे वेगळे वेगळे छंद आहेत, पुष्कळ छंद आहेत. शास्त्रामध्ये जे काही श्लोक आहेत, प्रत्येक श्लोक कोणत्या ना कोणत्या का छंदामध्ये असतो. गीतेमध्ये सर्व काही सोडून अनुष्टुप छंद आहेत. तेव्हा त्या छंदामध्ये एक प्रकार आहे द्रुत, द्रुत विलंबित छंद. काय एक नाव? द्रुत विलंबित छंद. द्रुत म्हणजे वेगानं जाणं, गती. विलंबित म्हणजे सावकाश. द्रुत विलंबित, द्रुत विलंबित, एकाच छंदामध्ये एका श्लोकामध्ये वेगानं जायचं, परत सावकाश गती, आणि परत मंद गती. तेज गती, मंद गती, तेज मंद. ते वसुदेव कृष्णाला घेऊन जात असताना वसुदेव कधी तेज गतीनं जात आहेत, तर काही वेळानंतर ते मंद गतीनं जात आहेत. म्हणजे द्रुत विलंबित. काही भक्तांनी त्याची रचना केली, भगवान भगवंताला घेऊन जात असताना त्याचं जे वर्णन आहे ते द्रुत विलंबित छंदामध्ये त्याचं वर्णन. ते वसुदेव, त्यांना या गोष्टीची आठवण येते की तर कंस कदाचित पत्ता लावून, त्याला पत्ता लागेल की वसुदेव आठव्या देवकीच्या आठव्या पुत्राला घेऊन इथून निघाला, तुरुंगातून बाहेर मुक्त झाला, घेऊन गेला त्या अपत्याला देवकीच्या. त्या पत्ता लागला तर पाठलाग करेल तो, त्या आठव्या पुत्राला ताब्यात घेईल. आणि जशी स्थिती त्या सहा पुत्रांची झाली तशी या बालकाची होईल. या भीतीनं मग वसुदेव काय करत असतील? गती मंद की तीव्र गतीनं, द्रुत गतीनं वसुदेव जातात. कंस पाठिंबा तर लागला नाही ना, असा ज्यावेळी विचार येत असे त्यावेळी वसुदेव तेज गतीनं, तीव्र गतीनं जायचे. पण लगेच त्यांच्या मनामध्ये असा विचार यायचा, अशा गतीनं मी गेलो तर मग लवकरच मी गोकुळामध्ये पोहोचेन, आणि मग या मुलाला, कृष्णाला मला त्या गोकुळामध्ये सोडावं लागणार. या बालकाचा जो संघ आहे त्यातून मी वंचित होईन, तो संघ मला लाभणार नाही. तेव्हा वेगानं जाणं, जाण्यामध्ये फायदा नाही, नाही तर थोड्याच वेळात पोहोचणार. मग त्या कृष्णाला ठेवावं लागणार त्या गोकुळामध्ये, पण परत अगदी मंद गतीनं ते जावं लागणार. म्हणजे जास्तीत जास्त वेळ ते आपल्या मुलाबरोबर त्यांना लाभेल. परत त्यांच्या मनामध्ये विचार, पण कंस आला तर चला चला धावूया आपण, पळूया थोडा. पण परत विचार, हा पण आताच पोहोचेन मी 5 मिनिटांमध्ये, हे ठीक नाही, चला 50 मिनिटांमध्ये पोहोचूया, सावकाश जाऊया. तेव्हा द्रुत विलंबित अशा प्रकारे हे उठी उठी गोपाळा, जसा त्यामध्येही यशोदेचं वात्सल्य प्रकट होत, वात्सल्य भाव. तेव्हा या द्रुत विलंबित जी लय आहे, छंद आहे, ज्या गतीनं द्रुत आणि विलंबित गतीनं वसुदेव जात होते कृष्णाला गोकुळामध्ये घेऊन जात असताना त्यामध्येही वसुदेवाचं वात्सल्याचं दर्शन आपण करू शकतो. परत कृष्ण ज्यावेळी लहानच होते कृष्णाला वनामध्ये जायला फार आवडायचं. गोकुळामध्ये नेहमीच राहायचे दिवस रात्रंदिवस गोकुळामध्येच आईच्या मांडीवरती गोकुळात रांगतायत घरामध्ये आणि काय क्रीडा प्रांगणामध्ये. हळूहळू त्यांनी सुरुवात केली शेजारे पाजारे मुलं आहेत त्या सवंगड्यांच्या बरोबर खेळणं मक्खन चोरी सुरू झाली. पण ते सर्व या सर्व लीला गोकुळ शहरामध्ये ग्रामामध्ये होत असत. पण गोकुळचे रहिवाशांनी ज्यावेळी स्थानांतर केलं आणि ते वृंदावनमध्ये पोहोचले मग त्यावेळी कृष्णाची इच्छा कृष्णाच्या मनामध्ये अशी जागृत झाली इच्छा की आपण वनामध्ये जायला हवं. आणि त्यासाठी त्यांनी प्रस्ताव मांडला की मी काय वासरांची काळजी घेऊ शकतो मी मोठा नाही तेव्हा गाई सांभाळणं थोडं कठीण होईल. मी ज्यावेळी मोठा होईन त्यावेळी मोठ्या गाई सांभाळू शकतो पण लहान आहे मी म्हणून लहान गाई म्हणजेच वासर छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल और छोटो सो मोरो नंद मदन गोपाल. तो गैया छोटी ग्वाल छोटे और मदन गोपाल भी छोटे. तो ऐसे यशोदा तैयार नहीं थी नंद बाबा तैयार हुए यशोदा तैयार नहीं थी इस प्रस्ताव के लिए. यशोदा चाहते थे कि कृष्ण अपने साथ ही रहे 24 घंटे लेकिन वन में जाएगा तो फिर 50-50 हो गया. आधा समय घर में आधा समय वन में आधा समय गाय बछड़ों के लिए फिर आधा समय मां बाप के लिए. तो यशोदा नहीं चाहती थी लेकिन कृष्ण चाहते थे और नंद बाबा भी तैयार हो गए कृष्ण को भेजने के लिए. फिर जब जाने लगे कृष्ण बछड़े चराने के लिए फिर कृष्ण बन गए वत्सपाल. कौन बन गए? वत्स वत्स मजे वासर वत्सपाल. त्यानंतर पुढे गोपाल मोठे झाले तेव्हा गोपाळ बनले. तेव्हा यशोदाने स्वीकार केला हा जाऊ शकतो तू जा बाबा वासर घेऊन जाऊ शकतो. पण प्रत्येक दिवशी नाही जायचं कधी जायचं कधी नाही जायचं कधी थांबायचं माझ्यावर घरीच थांबायचं. बलरामला जाऊ दे तो मोठा आहे पण तू घरी राहायचं बरं का माझ्या बरोबर. तेव्हा कधी कधी कृष्ण स्वीकार करता हा मी आज घरीच राहतो बरं का आज घरी जात. तर यशोदा पाहायची जर वासर तयार आहेत बलराम तयार आहेत बलरामचे काही मित्र तयार आहेत ते जाऊ लागलेत नंदग्रामातून वनाकडे जावं लागलेत. तेव्हा खिडकीतून यशोदा पाहते हा त्या ग्वाल बालांच्या बाळकांच्या समूहामध्ये कृष्ण नाही म्हणजे कृष्ण आज काय करतोय अरे थांबणार आज घरी थांबतोय. पण तेव्हा काही वासरा आहेत काही मित्रमंडळी आहेत बलराम आहेत दूर चाललेत नंदग्रामापासून वनाच्या मार्गाने. पण थोड्या वेळात यशोदेने पाहिलं खिडकीतून त्यानं काय पाहिलं कृष्ण धावत पडत आपल्या मित्रांच्या दिशेनं वासरांच्या दिशेनं जात होता. आणि त्यावेळी यशोदा घरातून बाहेर आली पाठलाग करू लागली त्या कृष्णाचा. पुढे काही अंतरावरती गाई वासर बलराम आहेत त्यांचे मित्र आहेत मध्ये कृष्ण आणि सर्वात पाठीमागे कोण यशोदा. तेमा तेजे दृश्य है कृष्ण कसे धावता है पड़ता है घाबर ले लिया है अधुन मधुन काय करता है पाठी मग पहाता है यशोदा किती दूर है यशोदा धावते कृष्ण धावता है बोला मंदिर पड़ 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 तनाई वाटत कि कृष्ण अपने बरोबर यावा दोगा मधे रस्सी खेच ना काय म्हणतात त्यांची त्यांची इच्छा की मित्रांची इच्छा कृष्णाने वनामध्ये जावं यशोदेची इच्छा त्यानं घरामध्ये राहावं सर्वांनाच तो हवा हवा असा वाटतो कृष्ण सर्वांची फार तीव्र इच्छा वृंदावनमध्ये आपल्याबरोबर राहावा कृष्ण आपणाला प्राप्त व्हावा कृष्ण त्याची संगत आपणाला लाभावी कृष्ण धावत होते यशोदा पाठीमागून धावत होती कृष्ण मधून मधून पाठीमागे पाहतात परत धावतात मुलं म्हणते दौडो 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 भागो पळ 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 सरते शेवटी कृष्ण पोहोचले आणि यशोदाही पोहोचली आणि मग मुलं ओढतात एका हाताने कृष्णाला वनाकडे आई ओढते घराकडे मध्ये कृष्ण जसे बोले वैकुंठ नायक गोलोक नायक श्रीकृष्ण श्री त्यांची मागणी डिमांड सर्वांची इच्छा कृष्ण आपल्याबरोबर असावा गायीची इच्छा फार तीव्र इच्छा गायी नाही वाटते का कृष्णन आपल्याबरोबर जावं तेव्हा लहानपणी कृष्ण जात होते वासरांच्या बरोबर आणि गायी वेगळ्याच जात होत्या मोठी जी माणसं वृंदावन मधली ज्यांना गोप म्हणतात गोप गोप गोपी वयस्क गायीना घेऊन जात असत कित्येक वर्ष गायी वेगळ्या जात होत्या वासर वेगळी जात होती गायी वाट पाहत होत्या केव्हा आमची बारी केव्हा आमच्याबरोबर केव्हा जातील कृष्ण ते बरेच वर्ष गेले नाही त्यांच्याबरोबर सरते शेवटी सर्व गायीनी गायीनी सभा बोलवली काय आज संपावरती जाणार भूक हडताळ नंद भवनासमोर सर्व गायी एकत्र झाल्या वै वन कृष्णा वै वन गायी सुद्धा म्हणत होत्या त्या जर बोलू शकल्या असत्या तर त्यांचा बोलणे हा भाव असा त्यांचा आम्हाला कृष्ण हवा ते मोठे गोप फार प्रयत्न करत होते जेणेकरून कृष्ण त्यांच्यावर जातील नाही गायी जातील कृष्णाशिवाय त्या गायी जातील त्यांच्याबरोबर गोपांच्या बरोबर वयस्क व्यक्तींच्या बरोबर तेव्हा ते गोप सर्व ओढत होते गायीना गोकुळाच्या नंदग्रामाच्या बाहेर काही थोड्या लाठी मारत असतील किंवा काय काय करत असतील पुष्कळ त्यांनी प्रयत्न केले पण गायी जायला तयार नाहीत कृष्ण आमच्या बरोबर आला तरच आम्ही जाणार नाहीतर वनामध्ये नाही जाणार वन भोजन नाही कुठेच भोजन नाही करणार असा निश्चय सर्व गायींचा मग सरते शेवटी तो अष्टमीचा दिवस होता गोपाष्टमी नावाचा दिवस तो कार्तिकमध्ये मग भगवंत त्या दिवशी गोपाळ बनले मत्स्यपालाचे गोपाळ मोठे झाले होते कृष्ण आता त्या दिवसापासून त्यांनी गायी चरण्यास सुरुवात केली त्याच दिवशी आलेली होती यशोदा घेऊन आली कृष्णासाठी चप्पल आणि एक छत्री वनामध्ये जाणार तू काटे आहेत आणि काय खड्डे आहेत रस्त्यामध्ये वनामध्ये वरती उन्हाळ्याचे दिवस बाबा तू काय कर इकडे इकडे कन्हैया हा हे चप्पल घे आणि हे काय छत्री घे तेव्हा कृष्ण म्हटले ना त्याची काय आवश्यकता नाही नाही शेवटी सरते शेवटी कृष्ण म्हणतात गायीसाठी व्यवस्था केली हे यशोदा गायीसाठी चप्पल म्हणे आणि गायीसाठी छत्र्या तर मी मीही मग एक चप्पलची जोडी आणि एक छत्री मी माझ्यासाठी घेईन. जसे महात्मा गांधी एक वेळी एक मुलगा लहान मुलगा महात्मा गांधींना भेटला असं सांगतात. त्याजवळ काय होता कुर्ता होता कुर्ता. तेव्हा ते म्हणले बापूजी बापूजी लिजिए आपके लिए ये कुर्ता है. तो बापूजी ने कहा बेटा 33 करोड़ कुर्ते तुम लेके आना हा? फिर उसमें से एक कुर्ता मैं अपने लिए भी ले लूंगा. उस समय आबादी भारत की आबादी अब तो 100 करोड़ हुई है. महात्मा गांधी के जमाने में 30-35-33 करोड़ की थी. तो उन्होंने कहा हर भारतीय के लिए एक एक तुम ले आना ताकि उसमें से फिर मैं अपने लिए एक और फिर सभी भारतीयों जितने भी नागरिक हैं उनके लिए एक 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 कुर्ता. तो कन्हैया से ही सीखे होंगे यानी कि महात्मा गांधी से कृष्ण सीखे. ओरिजिनल जो विचार भगवान की बातें ओरिजिनल होती फिर संसार नकल करता है. तो कृष्ण ने कहा कि गायों के लिए जूते ले आओ. फिर कितने जूते चाहिए बहुत जूते चाहिए 36 लाख तो जूते चाहिए. अब कौन सी बाटा फैक्ट्री 36 लाख जूते फटाफट बनाएगी. और छाते भी चाहिए कितने 9 लाख छाते चाहिए. और केवल छाते ही नहीं छाताधारी जो छत्रधर कोई व्यक्ति भी तो चाहिए. छत्रधर गाय के पास तो पैर ही है हाथ नहीं है. तो 9 लाख व्यक्ति भी चाहिए 9 लाख छाते. तो यशोदा हार गई और कृष्ण को जाने दिया बिना जूते और बिना छाते. कृष्ण गायों की रखवाली करते थे अपनी कोई चिंता नहीं. तो उस वक्त कन्हैया ने अपने मैया को कुछ उपदेश की बात भी सुनाई छोटी सी बात. कृष्ण की छोटी बात ही मोटी होती है लगती है छोटी लेकिन पूरे सागर को भर देते हैं छोटी सी गागर में. कन्हैया सूत्र से हम लोग प्रातःकाल में बात कर रहे थे. तो उन्होंने कहा कि धर्मो रक्षति रक्षता. हमें करनी चाहिए धर्म की रक्षा. ऐसे करने से वही धर्म हमारी रक्षा करेगा. हम धर्म की रक्षा करेंगे तो धर्म क्या करेगा हमारी रक्षा करेगा. संसार में मनुष्य की रक्षा धर्म करता है. जो धार्मिक नहीं है धर्म की रक्षा नहीं करता है उसकी रक्षा कोई नहीं कर सकता. उसका कोई रखवाला नहीं है. तो बेस्ट सिक्योरिटी क्या है धर्म की रक्षा करो फिर आप सुरक्षित आपका जीवन सुरक्षित है. तो गाय की सेवा कन्हैया गाय की सेवा ही धर्म है कन्हैया का कहना था. गाय की सेवा करेंगे हम तो ये धर्म है ये धर्म की रक्षा है. तो फिर मेरी रक्षा हो जाएगी मैया तुमको अधिक चिंता करने की आवश्यकता नहीं है. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. कोई प्रश्न है तो ऐसा फायदा घायला हुआ था जागे झाला था पण आता प्रवचन तक मधून प्रसादाची आठवण केली की 5 मिनिटं जागा तुम्हाला. तेव्हा अशा कृष्णाची आपण भक्ती करूया जसं यशोदा नंद बाबा भक्ती करतात तर गायी भक्त आहेत त्यांचे मित्रही भक्त आहेत गोपी त्यांच्या भक्तात. आपण सर्व आत्मे आहोत आणि आपणही भक्त आहोत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण कृष्णाच्या शोधामध्ये आहोत. आपण कृष्णा शोधामध्ये आहात ना. कोण कोण आहे कृष्ण शोधामध्ये? जे जागे आहेत सर्व शोधामध्ये आहेत. किंवा कृष्ण, कृष्णाचं नाव असा विचार आला काही दिवसापूर्वी की ज्या कृष्णाच्या शोधामध्ये आपण आहोत, जे हरे कृष्ण हेच तर कृष्ण आहे. हाच तर कृष्ण सापडला. कृष्ण सापडला कोणत्या रूपामध्ये? नाम रूपामध्ये. कली काले नाम रूपे कृष्णावतार. ज्या कृष्णाच्या शोधामध्ये माहिती नाही किती जन्मापासून किंवा आता या आयुष्यामध्ये काही वर्षापासून आपण ज्या कृष्णाच्या शोधामध्ये आहोत असं आपण विचार करू शकतो. हे नावच कृष्ण आहे. कृष्ण सापडला मला. कृष्ण से तोमार कृष्ण दिते पार तोमार शकती आछे. ओ हे वैष्णव ठाकुर दयार सागर हे दासे करुणा करी. हे वैष्णव हे गुरुजन आपण काय करू शकता? मला कृष्ण देऊ शकता. कृष्ण कृष्ण बोली धाई तव पाछे पाछे. आम्ही तो कंगाल. मी तो भिकारडा माणूस, कंगाल, फकीर. म्हणूनच आपल्या पाठीमागे मी धावतोय, आपला पाठलाग करतोय, आपणाला विनवणी करतोय. आपण मला काय करा? कृष्ण द्या मला, कृष्ण द्या. हा हा मला माझी खात्री आहे आपण कृष्ण मला देऊ शकता. आपण ही परंपरेमध्ये दीक्षेच्या वेळी आपल्याला कृष्ण प्राप्ती होते. ज्यावेळी गुरु म्हणतात ही माळ घे, दररोज काय कर तू? 16 माळाचा जप कर. म्हणजे गुरुनी काय दिलं? कृष्ण दिले. हा कृष्ण घे या नावाच्या रूपामध्ये हा कृष्ण घे तू. आणि या कृष्णाची काळजी घे बर का. असे म्हणजे काय करतो? अपराध करू नको. या हे जे नाम प्रभू आहे, कसले प्रभू? नाम प्रभू. हे कोणते प्रभू? नाम प्रभूची काळजी घ्यायची बर का. अपराध नाही करायचे. 10 नाम अपराध नाही करायचे. मग हे कृष्ण तुझ्यावरती प्रसन्न होतील, तुला प्रगट होतील. तेव्हा या कृष्णाचा नावाच्या रूपा म्हणजे कृष्ण आहेत रूपामध्ये त्या कृष्णाचा संग आपणाला प्राप्त होतो आहे. त्याची प्राप्ती होते आहे. किंवा अधिकात अधिक ज्यावेळी आपण कीर्तन करू, अपराध टाळू. अपराध शून्य होय लहो कृष्ण नाम. आपण अपराध करू शकतो. किती किती अपराध करू शकतो? किती अपराध करायची परवानगी आहे? शून्य. किती पर्यंत अपराध करू शकतो? शून्य. शून्यापेक्षा जास्त नाही. असं नरोत्तम दास ठाकूर म्हणजे भक्तिविनोद ठाकूर. अपराध शून्य होय लहो कृष्ण नाम. कृष्णाचं नाव घ्या, जास्तीत जास्त शून्यापर्यंत अपराध करा. त्यापेक्षा जास्त नाही करायचा. म्हणजेच काय? अपराध नाही करायचा. असा अपराध जर नाही केला तर मग कृष्ण प्राप्ती होय, कृष्ण प्राप्ती होईल. हा कृष्ण दुसऱ्यांनाही द्या. आपण दुसऱ्यांना ही विनवण्या करा. जगामध्ये या कृष्णाचा भाव आहे, कृष्ण भावनेचा भाव आहे, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा भाव नाही या जगामध्ये. कलियुगामध्ये, या जगामध्ये कलियुगाचा प्रभाव म्हणजे कृष्णाचा भाव किंवा बाजार भाव. बाजार भाव काय जास्त कामाचा नाही, मुख्य आहे, महत्वाचा आहे भक्ती भाव. ठीक आहे, आपण एक दुसऱ्यांना प्रेरित करा, सहकार्य द्या, घ्या, प्रभुपादांच्या ग्रंथांचं अध्ययन करा, प्रभुपादांच्या ग्रंथाचं वितरण करा. सकाळी दुपारी विशेष योजना, योजनेची घोषणा झाली, 3 लहान पुस्तकाचं आपण वितरण करू शकता. एका आठवड्यातून काय 3 पुस्तक आहे असं म्हणलं, एका आठवड्यात 3 पुस्तक काय अवघड नाही. त्यामध्ये भाग घ्या, जेणेकरून ही कृष्ण भावना इतरापर्यंत पोहोचेल. मग यामध्ये पुण्य आहे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करू शकता, आपण पुण्याचे आहातच. पुण्यवान वा पुण्यकम वा, या हरिनामाचा प्रचार जारे दाखो त्यारे कहो कृष्ण उपदेश, अमार ग्याय गुरु हय्या तारे देश. हा जो पुणे नावाचा जो प्रदेश देश आहे, या देशामध्ये आपण प्रचार करा. चैतन्य महाप्रभू ज्यांच्या घरी राहिले आंध्र प्रदेशामध्ये कुर्म क्षेत्रामध्ये, एका गृहस्थांच्या घरी राहिले, चैतन्य महाप्रभूंचा संघ ज्यावेळी प्राप्त झाला, सेवा करण्याची संधी भेटली त्या पती पत्नीना, पण चैतन्य महाप्रभू आणखी थोडे भ्रमण करत इतर ठिकाणी गेले, आणखी परत आले त्याच घरी, तेव्हा काय विशेष गृहस्थाला अधिक आणखी संधी लाभली. पर चैतन्य महाप्रभू प्रस्थान ज्यावेळी करू लागले तेव्हा तो गृहस्थ तयार झाला, म्हणे मी आपल्या बरोबर येतो, मला घेऊन चला. त्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी दिलेला हा उपदेश त्या गृहस्थाला, नाही 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 म्हणे तू इथेच राहा, तू इथेच राहा, आणि माझा आदेश म्हणे अमार अज्ञाय गुरु होय्या तारही देश, या देशामध्ये राहून तू प्रचार कर, गुरु बन, दीक्षा नाही तर शिक्षा गुरु तर बनच बन, नाहीतर वर्तम प्रदर्शक गुरु बन. चेत गुरु म्हणू शकतो का? हा विचार डोक्यातून काढून टाक. चैत्य गुरु भगवंत आहेतच, ती पोस्ट काय खाली वगैरे नाही, त्यासाठी अप्लिकेशन कॉम्पिटिशनची आवश्यकताच नाही. तेव्हा तू या भागामध्ये राहा, इथेच राहा, या भागामध्ये प्रचार करतो. तेव्हा त्या गृहस्था दिलेला जो उपदेश आपल्याला लागू होतोय, गृहे थाको वन्ने थाको सदा हरी बोलई राखो, घरी राहा आणि काय करा, जप करा, कीर्तन करा, या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करा, यथा शक्ती आपलं सर्कल वाढवा, जेवढं अधिकात अधिक सर्कल, फ्रेंड सर्कल ना, सर्कल अधिकाधिक लोकांचा समावेश करा त्या सर्कलमध्ये, त्यांना प्रभावित करा भगवंताच्या नावानं, भगवंताचा उपदेश, भगवंताचा प्रसाद. इथं आज या घरामध्ये माताजींनी विशेष व्यवस्था केली, बऱ्याच भक्तांनी इथं बोलवून, जण आपण एकाच कुटुंबातले आहोत, एक किचन म्हणजे एक कुटुंब, स्वयंपाकघर एक असेल तर मग ते कुटुंब झालं. तेव्हा आज आपल्या सर्वासाठी स्वयंपाक एकाच घरामध्ये मांडला, म्हणजे हे आपलं एक कुटुंब आहे. त्यानंतर आपलीही बारी, आपणही बोलवा आपल्या घरी सर्व भक्तांना. भुंक्ते भोजायते चैव षडविधम प्रीतिलक्षणम. ही प्रीतीचं प्रेमाचं लक्षण आहे. दुसऱ्याच्या घरचा आपण प्रसाद खाणं आणि त्याशिवाय आपणही आपल्या घरचा प्रसाद इतरांना खाऊ घालणं, अशा प्रकारचं देवाणघेवाण, प्रसादाचं देवाणघेवाण हे प्रीतीचं लक्षण आहे, प्रेमाचं लक्षण आहे. षडविधम म्हणजे हे दोन झाले प्रकार, आणखी दोन, आणखी दोन असे सहा आहेत. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्यती प्रच्छती भुंक्ते भोजायते चैव षडविधम प्रीतिलक्षणम. अशा प्रकारे लहान लहान घरं काय बनतायत, प्रचार केंद्र बनू लागली. एक एक घर, इतर जे घर आहेत एक एक घर सिनेमा घर, ही जी घर आहेत ती काय आहेत, सिनेमा घर झाली. ते प्रभुपादांनी हा थोडा वेगळा प्रचार सुरू केला. भवप्रवाह, भवप्रवाहाच्या उलटा हा प्रवास. प्रवाहाबरोबर वाहून जाणं सोपं आहे, हरिकृष्ण भक्तांचं जे कार्य आहे जो प्रवाह भवप्रवाह आहे त्याच्या उलटा प्रवास. इतर लोक आपली घरं सिनेमा घर बनवतात आणि हरे कृष्ण भक्त काय बनवतात, मंदिर बनवतात, आश्रम बनवतात. दिल एक मंदिर है और घर एक भी क्या है, मंदिर है. किंवा अगोदर हृदयामध्ये भगवंताची स्थापना, दिल दिल एक मंदिर है, परत त्यानंतर घर एक. आपण सर्व आपली आपली घरं काय बनवा, मंदिर बनवा. घरामध्ये भगवंताचे फोटो, अमिताभ बच्चनची उत्सल बांगणी करा, किंवा आणि कोण असे कोण मंडळी असतील ज्यांची काय आवश्यकता नाही. उठल्या उठल्या आपण जे ध्यान करायचं असतंय, स्मरण, प्रातः स्मरणीय, काही विशेष व्यक्तींचं स्मरण करायचं असतं. भलत्या सलत्या माणसाचं तोंड नाही पाहायचं, नाहीतर तो दिवस पान कोंबडा पाहायचा सकाळी सकाळी, कावळा नाही पाहायचा. आपल्या घरामध्ये भगवंताचा फोटो किंवा मूर्ती किंवा चित्र, तुळशी, आज सकाळी कितीतरी दिवसा कितीतरी भक्त आपापल्या घरी काय काय घेऊन जात होते, तुळशी 5 रुपयामध्ये, फक्त 5 रुपयात तुळशी. अशा प्रकारे आपली जी प्राचीन संस्कृती आहे, धर्म आहे, त्याची पुनर्जागृती, एक लहर, एक आंदोलन प्रभुपादांनी सुरू केलेला आहे आणि थोड्याच काळामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार जगातल्या 160 देशांमध्ये प्रचार. त्यामध्ये भारतही आहे, त्यामध्ये पुणेही आहे, त्यामध्ये उत्तम नगर, हे नगर NDA, ओके, इकडून चांगली हवा आहे, ते फ्रेश AC. भगवंत हडपसरला केंद्र सुरू झालं, सत्संग केंद्र सर्वांना माहिती आहे, त्याचे कार्यक्रम